नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. महिलांना समान संधी मिळतील असा समाज निर्माण करावा, जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींचं आवाहन. एचपीव्ही राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला आज महिला दिनापासून सुरुवात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना पात्र संस्थांच्या कृषी कर्जासाठी लागू, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांनी वाढ. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत जेतेपदासाठी आज भारत न्यूझीलंड लढत, तर ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. जागतिक महिला दिन आज साजरा केला जात आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. महिला या समाजाचा आणि राष्ट्राचा पाया असून शिक्षित, स्वावलंबी आणि सक्षम महिला समृद्ध आणि प्रगतीशील राष्ट्राच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान देऊ शकतात असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. शिक्षण, विज्ञान, क्रीडा, कला आणि संरक्षण यासह विविध क्षेत्रात महिलांनी आपली प्रतिभा दाखवली असल्याचं सांगत महिलांना समान संधी मिळतील असा समाज निर्माण करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी देशवासियांना केलं. सर्व महिला आणि मुलींच्यासाठी योग्य न्यायिक कारवाई हा यंदाचा महिला दिनाचा विषय आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांनी कायद्याअंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून आत्मविश्वास कायम ठेवण्याचा आणि पुढे जाण्याचा सल्ला रहाटकर यांनी दिला. जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येत आहे. गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक HPV लसीकरण या राज्यव्यापी मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेत राज्यातल्या पात्र 9,84,414 मुलींचं पालकांच्या संमतीनं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम सलग 3 महिने विशेष अभियान म्हणून राबवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया साईच्या वतीनं विभागीय क्रीडा संकुलावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांची दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. सकाळी 7:30 क्रांती चौक इथून या फेरीला सुरुवात होईल. औरंगपुरा भागातल्या महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या फेरीचा समारोप होईल. जागतिक महिला दिनानिमित्त तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि आरोग्य विभागाच्या वतीनं महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरास काल महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही कोणत्याही पात्र संस्थेकडून घेतलेल्या कर्जासाठी लागू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ही कर्जमाफी बँकेसाठी नसून शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंमलबजावणीची कार्यपद्धती तयार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत. केवळ आमचा प्रयत्न हा आहे माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत. एवढंच सांगतो, जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल.
नागपूर इथं राज्यातल्या पहिल्या XSIO बुद्धिमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक आणि निर्मिती पार्कचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. राज्य शासनाच्या उद्योगपूरक धोरणांमुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेनं वळण घेत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या प्रकल्पांतर्गत राज्यात 8,142 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून त्याद्वारे राज्यात 35,000 अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाला कालपासून प्रारंभ झाला. जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या बावणे पांगरी इथं जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी या अभियानाचं उद्घाटन केलं. यातून लोकाभिमुख प्रशासनाची मुहूर्तमेढ रोवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव इथं आयोजित समाधान शिबिराचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बीड तालुक्यात नेत्रुड इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचं आमदार प्रकाश सोळंके यांनी काल उद्घाटन केलं. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांनी वाढ झाली आहे. महानगरांमध्ये हे नवे दर लागू झाले आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत देखील 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होर्मुझच्या समुद्रधुमीतली जलवाहतूक बंद झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात खंड पडल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असून भारताकडे पुरेसा इंधन साठा आणि पर्यायी पुरवठा स्रोत असल्याचं हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये असं कंपनीनं ट्विट करून सांगितलं आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलात सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरु होणार आहे. भारताच्या लक्ष्य सेननं ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्यनं कॅनडाच्या व्हिक्टर लाय याचा 21-16, 18-21, 21-15 असा पराभव केला. आज या स्पर्धेच्या अंतिम फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तैपेईच्या लिन चुन ई याच्यासोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता हा सामना सुरू होईल. रंगपंचमीचा सण आज साजरा होत आहे. राज्यात नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूरसह काही भागात धुलिवंदनाऐवजी आज रंग खेळण्याचा प्रघात आहे. नाशिक इथं या सणासाठी पेशवेकालीन राहाडी म्हणजे जमिनीतील कमी उंचीचे हौद उघडून त्यांची स्वच्छता करण्यात आली. शहरात पेशवेकालीन 8 राहाडी असून त्यात रंग भरून हा उत्सव साजरा केला जातो. अहिल्यानगर जिल्ह्यात श्री क्षेत्र मढी इथं संत कानिफनाथांच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असून त्यांच्या सोयीसुविधांसाठी देवस्थानच्या वतीनं सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. गुढीपाडव्यापर्यंत चालणारी ही यात्रा हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक म्हणूनही ओळखली जाते. यंदाच्या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग MSMEसाठी केलेल्या तरतुदींचं उद्योग क्षेत्राकडून स्वागत होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथले मसियाचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी याबाबत सरकारचे आभार मानले. ते म्हणाले,
प्रत्येक जिल्ह्यात एक MSME कार्यालय उघडणार आहेत. तिथे एक अँकर प्रोजेक्ट येणार आहेत. त्यामुळे शहराकडे चाल येणारा लोकांचा लोंढा कामासाठी तो या निमित्ताने कुठेतरी थांबेल असं या अर्थसंकल्पामध्ये जाणवत आहे. एकंदरीत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठीचा जो उपाययोजना आहेत त्या चांगल्या प्रकारे यात केल्याचं जाणवत आहेत. इंडस्ट्रीला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, रोड, लाईट, पाणी, त्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे भर दिलेला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद.
या अर्थसंकल्पात एज्युकेशन सिटीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. यावर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
माननीय मुख्यमंत्र्यांनी एज्युकेशन सिटीची जी घोषणा केलेली आहे ती खूप उत्साहवर्धक आहे. आपल्या मुलांना परदेशी विद्यापीठांच्या आणि संपर्कात येऊन वेगवेगळे कोर्सेस, अभ्यासक्रम शिकण्यासाठी एक संधी उपलब्ध होईल. अपेक्षा एकच आहे की मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय मुला मुलींसाठी त्याच्यामध्ये शुल्कामध्ये काही कन्सेशन असायला हवं की या माध्यमातून त्या मुलांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये. आणि हीच जर सोय मराठवाड्यामध्ये त्यांनी करून दिली असती नवी मुंबईच्या ऐवजी तर आम्हाला अजून जास्त आनंद झाला
असता. रमजान महिन्यात विविध खाद्यपदार्थांची दुकानं आणि ठेल्यांनी सजलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बुढी लेन परिसरात इंटॅकच्या वतीनं काल हेरिटेज फूड वॉक घेण्यात आला. खाद्य संस्कृतीचा इतिहास आणि त्यातून विकसित झालेली शहरातील खाद्य परंपरा, वारसा याची सविस्तर माहिती ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ दुलारी कुरेशी यांनी दिली. महापौर समीर राजूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यात मालेगाव जिल्हा परिषद शाळेतले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांची राज्य शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधन प्रकाशन समितीच्या सदस्य सचिवपदी निवड झाली आहे. शिवा कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे 7 खंड प्रकाशित झाले असून यामध्ये शिवा कांबळे यांचं मोठं योगदान आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महिलांना समान संधी मिळतील असा समाज निर्माण करावा, जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींचं आवाहन. HPV राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला आज महिला दिनापासून सुरुवात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना पात्र संस्थांच्या कृषी कर्जासाठी लागू, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांनी वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.